आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी यांनी स्वीकारला पंतप्रधान पदाचा कार्यभार। किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता जारी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त शरदचंद्र पवार गटाचा सोहळा अहमदनगर इथं तर अजित पवार गटाचा सोहळा मुंबईत साजरा। राज्यातील पाऊस शेती बी बियाणे आणि पूरस्थिती नियंत्रणाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा आणि राज्यात मान्सून दाखल संपूर्ण विदर्भात उद्या वादळी पर्जन्यमानाची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्यभार स्वीकारला। हा पदभार तिसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 17वा हप्ता जारी केला। या 20,000 कोटी रुपयांच्या निधीचा फायदा 9 कोटी 30 लाख शेतकऱ्यांना होणार आहे। शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हे सरकार वचनबद्ध असल्याचं अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रालोआ मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा काल राष्ट्रपती भवनात झाला। यावेळी 30 कॅबिनेट 5 राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि 37 राज्यमंत्र्यांना राष्ट्रपतींनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह अमित शहा नितीन गडकरी एस जयशंकर पियुष गोयल या मंत्र्यांनी नव्या रालोआ मंत्रिमंडळात पुन्हा एकदा शपथ घेतली आहे। तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा राजीव रंजन सिंह चिराग पासवान अन्नपूर्णा देवी या नेत्यांच्या नव्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे। 4 माजी मुख्यमंत्र्यांनी देखील काल शपथ घेतली। यात मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान हरियाणाचे मनोहरलाल खट्टर बिहारचे जीतन राम माझी आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा समावेश आहे। शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि रालोआचे जयंत चौधरी या दोन मंत्र्यांनी पहिल्यांदाच राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतली। श्रीपाद नाईक कृष्णपाल रामदास आठवले नित्यानंद राल बी एल राय या राज्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळातलं स्थान कायम राहिलं आहे। तर जितीन प्रसाद पेम्मा सानी चंद्रशेखर रवनीत सिंह सुरेश गोपी रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ या खासदारांना पहिल्यांदाच राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली आहे। रालोआ सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या अनेक मंत्र्यांना तिसऱ्या कार्यकाळात संधी मिळाली नाही। यात मंत्री अर्जुन मुंडा नारायण राणे महेंद्र सिंह पुरुषोत्तम रुपाला अनुराग ठाकूर या मंत्र्यांचा समावेश आहे। तसंच राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल अश्विनी कुमार चौबे व्हीके सिंह साध्वी निरंजन ज्योती यांनाही नवी मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही। सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेम सिंग तमांग यांनी त्यांच्या मंत्रिमंडळासह सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून राज्याची राजधानी गंगटोक इथल्या पालजोर स्टेडियमवर आज 4 वाजता शपथ घेतली। राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी तमांग आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। तमांग यांच्या नेतृत्वाखालील सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं 2024च्या सिक्कीम विधानसभा निवडणुकीत 32 पैकी 31 जागा जिंकून प्रचंड बहुमतानं दुसऱ्यांदा सत्ता राखली आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रेमसिंग तमांग यांना शुभेच्छा दिल्या आहेत। देशातल्या 13 विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे। त्यात पश्चिम बंगालमध्ये 4 मतदारसंघ हिमाचल प्रदेशातील 3 उत्तराखंडातले 2 तसंच बिहार तामिळनाडू मध्य प्रदेश आणि पंजाबमधल्या प्रत्येकी 1 मतदारसंघाचा समावेश आहे। या पोटनिवडणुकीसाठी येत्या 10 जुलैला मतदान होईल तर 13 जुलैला मतमोजणी होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईतील पक्ष कार्यालयात आज झेंडावंदन पार पडले। यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री हसन मुश्रीफ मंत्री अनिल पाटील रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तर शरद पवार गटाने आज सकाळी पुण्यात ध्वजारोहण करून हा दिवस साजरा केला। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हा पहिलाच वर्धापन दिन आहे। 25व्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार गटाचा मेळावा मुंबईतील षणमुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता। लोकसभेत आपल्याला अपेक्षित यश मिळालं नाही तर विधानसभेत आपल्याला सर्व जाती धर्मांची मनं जिंकून घ्यावी लागतील असं प्रतिपादन यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलं। मराठ्यांना 10% आरक्षण दिलं आणि ते टिकणार आहे असंही ते म्हणालेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादीच्या कामाचा आढावा घेतला आणि दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहिली। पक्षवाढीसाठी शरद पवारांसह अनेक नेत्यांनी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांच्या गृह जिल्ह्यातही अजित पवार राष्ट्रवादी गटाचा 25वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला। यावेळी गोंदिया जिल्ह्यातील अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन सोहळा अहिल्यानगर इथल्या न्यू आर्ट्स महाविद्यालयात सुरू आहे। या कार्यक्रमाला शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील आणि नवनिर्वाचित खासदार उपस्थित राहणार आहेत। वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटचा निकाल रद्द करून पुन्हा चाचणी घेण्याची मागणी करणारी याचिका आज विद्यार्थ्यांकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली। दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीटमध्ये 1,500 अधिक उमेदवारांना देण्यात आलेल्या अतिरिक्त गुणांचं पुनरावलोकन करण्यासाठी 4 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे। संघ लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष या समितीचे प्रमुख असतील अशी माहिती काल नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात जिहादी दहशतवाद्यांनी रविवारी भाविकांच्या बसवर हल्ला केला होता. यात एका बालकासह 9 जणांचा मृत्यू झाला होता. हल्ल्यादरम्यान बस खोल दरीत कोसळली. या घटनेच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक आज घटनास्थळी दाखल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून जखमींना मदत करण्याची सूचना नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना दिली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी बी बियाण्यांची चढाभावानं विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्याविरुद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी तक्रार व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक जारी करण्याचे निर्देश दिले. यासाठी कृषी विभागाकडून 9822446655 हा व्हॉट्सअप क्रमांक जारी करण्यात आला आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित असून पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकाच्या पेरणीला तयारीला लागला आहे. त्यामुळे खते बियाण्याच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणं खतांचा पुरवठा करावा, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात आज राज्यातील पाऊसमान, खते, बी बियाणे पुरवठा, पीक कर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणातील पाणीसाठा आणि विसर्गाचे नियोजन, पूर नियंत्रण, चारा उपलब्धता याबाबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला. पाऊसमान चांगलं असल्यामुळे पाणी तुंबणं, अनियंत्रित विसर्गामुळे पूर येणं आदीबाबत यंत्रणांनी काळजी घ्यावी. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पूर्वसूचना देऊन सतर्क करावं, वेळेवर मदत आणि पुनर्वसनाचे सर्व उपाय योजनांचा प्रयत्न करावा, जलसंपदा विभागानं धरणांमधील पाणी सोडण्याबाबत योग्य ते नियोजन करावं आणि अन्य यंत्रणांशी समन्वय ठेवावा, तसंच शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध होईल याबाबत बँकांना सूचना द्याव्यात असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेत. खरीप हंगाम पेरणीपूर्वी बियाण्यांची प्रतवारी, बीज प्रक्रिया आणि उगम शक्ती मोहिमेनंतर बुलडाणा जिल्ह्याच्या सर्व गावांमध्ये हुमणी अळी नियंत्रण करण्यात येत आहे. यात कृषी विभागाकडून सामूहिक पद्धतीनं हुमणी अळी नियंत्रणाबाबत मोहीम राबविण्यात येत आहे. वळवाचा पाऊस पडल्यानंतर हुमणी अळीचे भुंगेरे कोशातून बाहेर पडून बाभूळ, कडुनिंब किंवा बोर झाडावर अंडी द्यायला सुरुवात करतात. त्यामुळे सदरील झाडाखाली लाईट ट्रॅपचा वापर केल्यास प्रभावी नियंत्रण शक्य आहे. राज्यातील 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधनं आणि उपकरण खरेदीसाठी तसंच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचं मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येते. इच्छुक ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून 25 जूनपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत सर्व प्रकरणे तातडीनं निकाली काढण्याच्या सूचना वर्ध्याचे अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी आज दिल्या. जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समितीची बैठक आज अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांनी मागील प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला. यामध्ये बलात्कार, विनयभंग, मारहाण तसंच गंभीर दुखापत यासारख्या प्रकरणांचा तपास तत्काळ पूर्ण करून चार्जशीट सादर करावी. राज्यात मान्सून दाखल झाला असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसची घट पाहायला मिळत आहे. मागील 24 तासात अमरावती इथं कमाल तापमान 41.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर नागपूरमध्ये कमाल 39.6 इतकं नोंदवलं गेलं. काल यवतमाळ वगळता पश्चिम विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. बुलडाणा इथं 49.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज आणि उद्या संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय समापन समारोहाचं आयोजन आज सायंकाळी 6:30 रेशीमबाग नागपूर इथं करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत तसंच महंत श्रीरामगिरी महाराज हे उपस्थितांना संबोधित करतील. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.